हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अंशिश्च मे रश्मिश्च मे दाम्यश्च मेऽधिपतिश्च मा उपागंशिश्च मेऽन्तर्यामश्च मेन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च मे अश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्ती च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मा ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मा आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इन्वश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे शुचश्च मे चमसाश्च मे ग्रामाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृक्ष मादवनीयश्च माग्नीन्द्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे
तो कार्यक्रम आहे सत्संगाचा, तर तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक विशेष कार्यक्रम आहे असं मला वाटत. रुद्र झाल्यानंतर कुठे काका स्वामी माधवनाथांच्या आठवणी वाचून दाखवत आतापर्यंत आणि इथून पुढेही तसंच होईल. पण आज स्वरूपानंदांच्या आठवणी सांगण्यासाठी सद्भक्त श्रीकांत देसाई बाबूराव देसाई ते म्हणत असत की माझा ते म्हणाले की माझा परिचय बाबू असाच करून द्या, कारण स्वामीजी मला बाबू म्हणायचे. इथं प्रभात रोडला जे हॉटेल स्वरूप आहे त्याचे मालक हॉटेल स्वरूप लॉज. पण त्यापूर्वी आपल्या सगळ्यांचे अत्यंत श्रद्धेय स्वामीजींचे माधवनाथांचे जीव की प्राण असं आपल्याला माहिती आहे स्वामी स्वरूपानंद माधवनाथांच्या आपण आठवणी वाचत ऐकत असा सत्संगाची सुरुवात होते. त्याच्याऐवजी स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथामधलं स्वरूपानंदांच्या काही आठवणींच्या संदर्भात प्रश्न आहे, पण आजच्या कार्यक्रमात प्रश्नोत्तर होणार नाहीत. मी पुढच्या गुरुवारी हा प्रश्न घेईन. स्वरूपानंदांनी स्वामी अमलानंदांना प्रसंगोपात ज्या प्रकारे उपदेश केला किंवा बोलणं चालणं झालं त्याच्यातलं काही थोडस मी सुरुवातीला वाचेन आणि मग नंतर सुमारे अर्धा तासपर्यंत आपण सद्भक्त देसाईंकडून स्वामीजींच्या आठवणी ऐकणार आहोत. मामा व श्री भाऊ देसाई अंगणातील झोपाळ्यावर अगदी हळूहळू झोका घेत गप्पा गोष्टी करीत होते. इतक्यात काठीचा आधार घेत घेत श्री स्वामी मंद मंद पावले टाकीत अंगणात आले. झोपाळ्याकडे येऊ लागल्यावर मामा भाऊ दोघे उभे राहिले. श्रींजवळ गेले. श्री हळूहळू येऊन झोपाळ्यावर बसले. एका बाजूस मामा बसले, एका बाजूस भाऊ बसले. सूर्याची उन्हे जास्त जास्त तिरपी होऊ लागली. निसर्गात एक प्रकारची शांतता येऊ लागली. दूरवरून येणारे रहाटगाडग्याचे आवाजही आता बंद झाले. शाळेच्या दूरच्या क्रीडांगणावरून येणारा मुलांचा आवाजच काय तो ऐकू येत होता. पलीकडच्या वस्तीतील माणसे घरच्या ओढीने डोंगर चढून भरभर चालू लागली होती. त्या प्रशस्त अंगणात झोपाळा अगदी हळू हलत होता. भाऊ उठून घरात गेले. मामा व स्वामीच फक्त झोपाळ्यावर बसले होते. झोपाळ्याच्या एका बाजूने गाई म्हशी मागच्या अंगणात गेल्या. मामा श्री सन्निध होते, पण मनातील विषय कसा बोलावा हे सुचत नव्हते. डोक्यावर असलेल्या आंब्याच्या झाडावर जमलेल्या पक्ष्यांकडेच मामा पाहत राहिले. नंतर मामांना श्रींनी विठ्ठलरावांबद्दल विचारले. संभाषणात मामांनी श्रींना आपल्या मुखाने मंत्रोपदेश मिळावा अशी इच्छा आहे असे सांगितले. त्यावर श्री स्मित करीत अगदी आनंदाने म्हणाले, सांप्रदायिक अनुग्रह देण्याच्या अनेक पद्धती आहेत. स्पर्शाने, दृष्टीने, शब्दांनी, कोणत्याही तऱ्हेने अनुग्रह देता येतो. श्री गुरुदेव रानडे हे स्वतः कोणत्याही व्यक्तीला अनुग्रह देत नसत, आपल्या एखाद्या शिष्यासच अनुग्रह देण्यास सांगत, तरी तो अनुग्रह त्यांचाच. आपणास मिळालेल्या सांप्रदायिक अनुग्रहाबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. श्री विठ्ठलरावांनी माझ्या परिस्थितीनुसार व माझ्याशी असलेल्या एकरूपतेनेच आपल्यास अनुग्रह दिला आहे. ह्यात व्यभिचार भक्ती संभवत नाही, हा विकल्प नको. त्यांनी जे जे काही तुम्हास सांप्रदायिक दिले सांगितले ते अचूक असून त्याहून जास्त असे ते अगर कोणीच सांगू शकणार नाही. अभ्यास हा ज्याचा त्यानेच करायचा असतो. अडीअडचणीत मार्ग दाखवता येईल, पण योग्यता प्राप्त झाली नसताना उगाच घाई करून चालत नाही. एका बिंदूने जर अमरत्व लाभत असेल तर अमृताच्या कुंभात बुडवल्यामुळे आणखी काही विशेष लाभ होण्याचा भ्रम कशाला. निधिध्यास, गुरुनिष्ठा, अखंड सोहम अनुसंधानात्मक भजन करावे, मग जसजशी प्रगती होईल तसतशी खून पटू लागेल. गुरु रूपच होऊन भजन करावे, सोहम साधना करावी, म्हणजे कोणतेही न्यून राहणार नाही. साधनेबद्दल देखील वृथा अहंकार नसावा. मला जसे श्री बाबा वैद्यांनी दिले तसेच श्री विठ्ठलरावांनी माझ्या परिस्थितीनुसार तुम्हास दिले आहे, याबद्दल कोणतीही शंका नको. संध्याकाळचे 7 वाजायला आले. श्रींनी मामांना त्यांच्या खोलीत यावयास सांगितले. खोलीत पलंगावर बसल्यावर श्री म्हणाले, आता आपण भजनास बसू, तुम्ही ती बैठक घेऊन बाकावर बसा. भजन म्हणजे सोहम अनुसंधान नित्य नेमाने करावे. नंतर 7:15 वाजले. श्री सद्गुरु बाबा महाराज, रामकृष्ण परमहंस, श्री समर्थ अक्कलकोट स्वामी, विवेकानंद, गुंडा महाराज इत्यादिकांच्या फोटोंना धूप उद्बत्ती ओवाळून श्री स्वामी पलंगावर आसनस्थ झाले. अलगत हात जोडून नमस्कार केला. अगदी शांतपणे ध्यानाला बसले. हे पाहून मामाही बाकावर ध्यानास बसले. त्या प्रसन्न व शांत वातावरणात गुरूंच्या सान्निध्यात थोड्याच वेळात मामा सोहम भजनात अगदी दंग होऊन गेले. देहाचा विसर पडू लागला. शांत 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 वाटू लागले. अर्धा पाऊण तास झाला. मामांना 3 वेळा ओंकाराचा उच्चार ऐकू आला. मामांनी डोळे उघडले, श्रींचे भजन संपले होते, पण अजूनही अधूनमधून ते अगदी हळू ओम उच्चारित होते. मामा उठले, श्रींच्या समोर साष्टांग नमस्कार घातला, श्रींनी खडीसाखरेचा प्रसाद दिला. दिनांक 19 जानेवारीला सकाळचे 9 वाजले होते. एक फोटोग्राफर श्रींच्या दर्शनासाठी पहिल्या गाडीनेच आले. फोटोग्राफरनी बरोबर 1-2 चांगले कॅमेरे आणले होते. ते गृहस्थ श्रींचे दर्शन घेऊन बाहेर आले, ओटीवर येऊन बसले. मामांनी त्यांना श्री स्वामींचा फोटो काढू शकाल का म्हणून विचारले. ते अगदी आनंदाने तयार होते. मामा श्रींच्या खोलीत गेले, श्रींजवळ जाऊन फोटो काढून घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, रागावू नका, मला आज फोटोसाठी बसवणार नाही. मी फोटो पुन्हा दिसलो की काय विशेष व नवीन लाभ होणार? तुम्हास गुरु परंपरेचा फोटो देतो, तोच तुम्ही पहा. मी हृदयात बसलेला आहेच, श्रद्धेने पाहता येईलच. मामा स्वामींनी दिलेला गुरु परंपरेचा एक फोटो घेऊन खोली बाहेर आले. नंतर श्रींची प्रकृती विशेष उत्साहकारक नसल्याने दिवसभरात श्रींशी पुन्हा बोलण्याचा प्रसंग आला नाही. संध्याकाळी श्रींनी मामांना सोहम प्रक्रिया करून दाखवली व मामांना करावयास सांगितली. नंतर 7:30 वाजता नित्यनेम भजन मामांनी श्रींच्या खोलीत बसून केले. भजनानंतर मामांची सोहम प्रक्रिया व्यवस्थित चालू झाल्याबद्दल श्रींनी समाधान व्यक्त केले व म्हणाले, असेच हळुवारपणे सतत अनुसंधान ठेवा, म्हणजे योग्य वेळी सर्व ठीक होईल. स्वामी अमलानंदांना स्वरूपानंदांचा अनुग्रह विठ्ठलराव जोशींनी दिलेला होता आणि अमलानंदांनी एक प्रकारे थोडीशी खंत व्यक्त केलेली होती की स्वरूपानंदांनी स्वतः त्यांना अनुग्रह द्यावा. स्वरूपानंदांची खुबी अशी लक्षात येते, त्यांनी त्यांना सांगितलं की अशा प्रकारे विठ्ठलरावांनी दिलेला अनुग्रह हा योग्य आहे आणि परत अनुग्रह देण्याची आवश्यकता नाही. असं असल्यामुळं प्रथम जो अनुग्रह झाला त्याच्याबद्दलचा विश्वास मामांच्या मनामध्ये तसाच पक्का ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र त्यांनी सोहमची प्रक्रिया स्वतः करून देखील दाखवली. अशा दोन्ही गोष्टी स्वरूपानंदांनी केल्या. आणि नंतर भजन झाल्यानंतर थोड्या वेळाने मामा कसे करतायत तपासून देखील पाहिलं. अशा दोन्ही गोष्टी, म्हणजे मामांनी जे मागितलं ते स्वरूपानंदांनी पुरवलं देखील, पण विठ्ठलराव जोशींच्या बाबत कसलेही अनुदार उद्गार न काढता किंवा त्यांनी दिलेला जो अनुग्रह आहे तो योग्यच आहे असं सांगून स्वरूपानंदांनी मामांना जे सांगायचं तेही परत सांगितलंच असं दिसतं. स्वरूपानंदांची एक दृष्टी होती, ती याच्यावरून लक्षात येते, खुबीनी ते सर्व गोष्टी कशा पार पाडत असत. श्रींनी गजानन महाराजांचा आत्मप्रभा ग्रंथ मामांच्या हातात दिला व काही उतारे वाचावयास सांगितले. मामांनी जे उतारे वाचले त्यातील महत्वाचा भाग, संसार न सोडता व आपले नेहमीचे सर्व व्यवहार सांभाळून खऱ्या सुखाचा व आनंदाचा लाभ मिळवण्याचा एक सोपा राजमार्ग आहे. या मार्गास ध्यानयोग किंवा राजयोग किंवा क्रममार्ग अशी नावे आहेत. या मार्गाने गेल्यास खात्रीने ध्येय गाठता येते. ध्येय गाठण्याचे कार्य म्हणजे मी कोण हे समजून घेणे व मीचा शोध घेऊन त्यास हस्तगत करणे. मी कोण हे शोधण्यासाठी तळमळ, दृढ निश्चय, चिकाटी याबरोबर मार्ग आक्रमण करणे, गुरुवर अढळ श्रद्धा ठेवणे वगैरे ध्येयपूर्तीच्या पायऱ्या आहेत. मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेण्याची तळमळ लागणाऱ्या प्राण्यास मुमुक्षू व मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याच्या उपभोगाच्या आनंदात रममाण होऊन मुरून जाणे यास मोक्ष प्राप्ती व अत्यंतिक आनंदाच्या स्थितीला मोक्ष असे म्हणतात. मी कोण याचा शोध लावण्यास पुढील गोष्टींची जरूर आहे. प्रथम गुरुकृपा संपादन करणे. मग आपल्या मनात कसल्याही संकल्प विकल्पास थारा न देता गुरुवचनावर आढळ व पूर्ण श्रद्धा ठेवून अनन्य भक्तीने गुरुसेवा करून आपल्या आचरणाने गुरूंच्या अंतःकरणात आपल्याबद्दल प्रेमाचा ओलावा निर्माण करून त्यांचे कृपेस आपण पात्र असल्याचे सिद्ध करणे. गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर म्हणजे गुरूंनी मंत्रोपदेश दिल्यावर त्या मंत्राचा जप करावा. हा मंत्र म्हणजे मी कोण याचे उत्तर सोहम हे होय. सोहम याचा अर्थ तो मीच आहे म्हणजे परमेश्वर तो मीच आहे असा आहे. या मंत्राचा अर्थ ध्यानात घेऊन श्रद्धेने जप चालू ठेवला पाहिजे. संसारातील कोणत्याही व्यवहाराआड हा जप येणार नाही. या जपाचा अर्थयुक्त निधिध्यास यालाच कोणी अभ्यास असेही म्हणतात. नंतर श्री म्हणाले सोहमचे अर्थयुक्त अखंड अनुसंधान ठेवल्यामुळे विश्वाकडे साधकाला अलिप्तपणे पाहता येऊ लागते. अगदी देहपतनाच्या वेळीही कसलेही भय न बाळगता एकत्वात विलीन होता येते. श्रींनी नंतर टाळूच्या येथे हात लावून येथे स्थिर झाले की कसले भय असे सांगितले. या ठिकाणी हात लावून तदनंतर श्री म्हणाले जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. वारा नसलेल्या ठिकाणचा दिवा कसा शांत तेवत असतो त्याप्रमाणे अखंड सोहम अनुसंधानाने स्वस्वरूपाच्या ठाई बुद्धी अगदी स्थिर होऊन जाते. सोहम अनुसंधानाने बुद्धी अगदी स्थिर होऊन वृत्तीही अगदी शांत ठेवणे शक्य होते. सर्वच कर्मात व्यवहारात एक प्रकारची अलिप्तता आपोआपच येते. नंतर श्रींनी मामांना प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. मामांनी श्रींना त्यांची पाद्यपूजा करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावर श्रींनी होकार दिला पण फक्त ह्याच वेळी एकदाच. नंतर असे नको असे म्हणाले. त्यांची इच्छा मोडलीही नाही आणि परत परत पाद्यपूजा ही गोष्ट त्यांनी करू दिली नाही. नंतर मामांनी सौनसह श्री गुरूंची पाद्यपूजा केली. दोघांनी आरती सुद्धा केली. हे जितकं वाचू तितकं थोडं आहे. तरी थोडं वाचतो. दुपारी श्रींच्या सानिध्यात मामा असताना श्रींनी त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संप्रदायाचा मागोवा घेऊन कसा सुरेख समन्वय साधला आहे हे समजून दिले. नंतर श्री स्वामी म्हणाले काही पंडित नसती काथ्याकूट करून आपापल्या परी काही बाही शोध बोध लावत. आपण आपला अनुभव घट्ट धरून अद्वैत रूप आनंद सागरात डुंबावे. अनुभवाशिवाय उगाच वावगी बडबड आपल्याला नको. कोणताही संप्रदाय एकच सद्वस्तू दाखवणार मग आपला सोहम भाव काय वाईट. वस्तू शोधू जाता वस्तूची झाला मग काय पाहिजे हो त्याला. माझ्या सद्गुरूंनी जे अनुभवले व मला सांगितले तेच मी तुम्हास दिले. स्वतः अनुभव घ्यावा. अनुभवी लोक पाठीशी असले की चुकायला होत नाही. निर्णय कायम राहून अचूक ठिकाणी जाता येते. जाण्याचा प्रयत्न मात्र थोडाफार तरी साधकाने स्वतः केला पाहिजे. मी तसा केला. तुम्हीही तसाच करा. तुमचे मित्र श्री गोडसे आता तुम्ही सांगत होता. श्री अंबिये यांनाही हे सांगा व समजून द्या. नंतर श्री मामांसह अंगणात येऊन बसले. येताना मामांनी त्यांच्या खडावा जवळ घेऊन नमस्कार केला व नंतर त्यांच्या समोर ठेवल्या. हरी हरी. श्रीयुत काय म्हणू, बाबू देसाई, बाबूराव देसाई, श्रीयुत श्रीकांत देसाई यांच्या आठवणींच्या आधी आपल्या सगळ्यांचं चित्त स्वरूपानंदांच्या भोवती केंद्रित व्हावं असा या वाचनाचा हेतू होता. असं असल्यामुळं त्यांच्या ज्या मुळातच गोड अशा आठवणी आहेत आपण अधिक लक्षपूर्वक आणि अधिक भावाने त्या ऐकू शकू. मी सद्भक्त देसाईंना अशी विनंती करतो की त्यांनी स्वरूपानंदांच्या आठवणी आपल्या सगळ्यांना सांगाव्यात. ऑनलाईन ऑडिओ ब्रॉडकास्टिंगच्या द्वारे सगळ्या जगभरात आता ऐकू जातो आहे. टेलिफोनवर हा ऐकला जातो, सगळीकडे ऐकला जातो आणि या दरम्यान नेहमी मी बोलत असतो, त्यामुळे काही काही मंडळी या दरम्यान कनेक्ट होतात. म्हणून मी परत एकदा सांगतो की आज सद्भक्त श्रीकांत देसाई, आंबेवाले देसाई, भाऊ देसाई यांचे चिरंजीव, ते स्वरूपानंदांच्या आठवणी आपल्याला सांगणार आहेत.
स्वामीजींनी विनंती केली म्हणून मी इथे बसायला आणि बोलायला आलो. खरं म्हणजे मला असं बोलता येत नाही, मी आज पहिलाच कार्यक्रम हा करतोय. स्वामींच्या आठवणी माझ्याजवळ भरपूर आहेत. कारण काय झालं, लहानपणापासून जन्मल्यापासून जवळजवळ 28वं वर्ष लागेपर्यंत मी स्वामींजवळच होतो. रोजची दिनचर्या अशी असायची की सकाळी उठायचं आणि आप्पांच्या खोली, आम्ही आप्पा म्हणायचो त्यांना. स्वामी म्हणणं हे अजून तसं चटकन जमत नाही, पण आम्ही आप्पा म्हणायचो. तर सकाळी उठलं की आप्पांच्या खोलीत जायचं, तिथून शाळेत जायचं, शाळेतनं परत आलं की आप्पांच्या खोलीत जायचं. आप्पांच्या खोलीतच दिवसभर म्हणजे जास्तीत जास्त वेळ असायचो. मग कुठे गप्पा गोष्टी असं काही ना काहीतरी ते सांगत असायचे. मोठा करू जरा. तर आता कुठून सुरुवात करू मला समजत नाहीये, पण आता स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे अनुग्रहाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मामाने अनुग्रह ज्या मागितला आणि मामा म्हणजे अमलानंद फडके, मी लहान असल्यापासून अमलानंदांनाही जवळनं बघितलेलं आहे. तर त्यांना असं वाटत होतं की स्वामींनी आपल्याला अनुग्रह द्यावा. आणि स्वामी त्या काळात म्हणजे जेव्हा ते अनुग्रह द्यायचे लोकांना तेव्हा स्वतःची पूजा करून घ्यायचे. म्हणजे आमच्या भाऊनी देखील, आई भाऊनी एकत्र अनुग्रह दिला तर त्यांनी नारळ फुलं एक दक्षिणा अशी स्वामींना वाहून पायावरती गंध लावून पूजा करूनच अनुग्रह घेतला होता. तर त्याप्रमाणे त्या मामांना वाटत होतं की आपण अशा तऱ्हेने घ्यावा, म्हणून ती पाद्यपूजा म्हणजे तसं ज्या अनुग्रहाच्या वेळेला जे करून घ्यायचे तशी ती होती. तसं ते त्या मामांच्या मनात खंत होती की आपल्याला स्वामींच्या कडून अनुग्रह मिळालाच पाहिजे असं, तर ती त्यांनी पुरी केली त्यावेळेला. तर तसं मी स्वामींजवळ अनुग्रहाचा विषय कळला. स्वामींना साधारणपणे 19व्या वर्षी बाबा महाराजांनी अनुग्रह दिला होता. तर मी त्यावेळेला साधारण मॅट्रिकला होतो आणि मी म्हटलं की आप्पा मला अनुग्रह द्या. तर आप्पा म्हणाले तू अजून लहान आहेस, तुला नाही आता एवढ्यात देता येणार. असेच आणखीन एक 6 महिने गेले, वर्ष गेले, म्हटलं आता आप्पा मी मोठा झालो आता द्या. तरी आप्पा म्हणत नाही तू अजून लहान आहेस. आमची इतकी जवळीक होती की मला असे स्वामी असं वाटत नसते, मला आप्पाच वाटायचे, माझे आप्पा. तर म्हणून मी आप्पांना म्हटलं आप्पा तुम्हाला द्यायचा नाही म्हणून सर सांगा ना सर. ते म्हणाले ते जरा शिक्षणावर थांबले आणि म्हणाले की अनुग्रह म्हणजे हा कागद देणं म्हणजे अनुग्रह नव्हे, अनुग्रह म्हणजे गुरुकृपा, ती तर तुझ्यावर आहेच, अजून अनुग्रह अनुग्रह म्हणजे काय कागद पाहिजे तो देऊ कागद, म्हटलं नको अनुग्रह म्हणजे कृपा, ती जेव्हा सद्गुरू करतो तेव्हा तो अनुग्रह होतो। स्वामीजी जेव्हा तुमच्यावरती कृपा, म्हणजे आपण जेव्हा कृपेला पात्र होऊ तेव्हा तो अनुग्रह होतो, असं नुसतं मंत्र देऊन अनुग्रह होत नाही, आपण गुरूंच्या कृपेला पात्र व्हायला पाहिजे असं त्यातनं बोध घेतला मी। असं ही एक आठवण म्हणजे, दुसरी म्हणजे स्वामींच्या आठवणीत 1960 साली स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी पब्लिश झाली, त्यावेळेला विठ्ठलराव जोशींनी खूप मेहनत घेतली, ती छापाईला मेहनत घेतली, त्यावेळेला त्याची किंमत 12 रुपये ठेवली होती, ती छापण्याकरता खर्च साधारणपणे 15 रुपये येत होता एक प्रत छापायला, आणि त्याची किंमत मात्र 12 रुपये ठेवायची होती। म्हणून आपणही काही लोकांना, आमचे भाऊ, त्यांचे एक दोस्त पटवर्धन होते जणू भाऊ, अशा लोकांकडून, देवळेकर शेठ यांच्याकडनं थोडे जास्ती पैसे घेतले आणि ती किंमत 12 रुपये ठेवली होती। तर त्यावेळेचा जो कार्यक्रम आमच्या घरी झाला त्यावेळेला स्वामी इतके अशक्त झालेले होते, इतके अशक्त की त्यांना 2-3 तास एका वेळेला असं बसता पण येत नव्हतं नीटपणाने, तरी देखील त्यांनी त्या कार्यक्रमात आवडीने भावे हरिनाम घावे हा अभंग गायला होता स्वतः, स्वामी स्वतः उत्तम गायचे आणि ते आम्ही ऐकलेले आहे। आत्ताच्या प्रसंगात 7 वाजताची जी स्वामींची प्रार्थना असायची, स्वामींची स्वतःची दिनचर्या अशी एक घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालायची, सकाळी इतक्या 6:30 म्हणजे 6:30 वाजता 2 घोट दूध म्हणजे 2 घोट दूध प्यायचं, 7:15 वाजता थोडा शिरा म्हणजे तो शिरा 4 चमचे तर 4 चमचे शिरा खायचे, असं त्यांचं सगळं ठरलेलं असायचं ठराविक, तो रोज एनिमा घ्यायला लागायचा तो एनिमा घेत असत। तसं संध्याकाळी 7:20 ते 7:40 अशी 20 मिनिटं बरोबर प्रार्थना असायची स्वामींची, दररोज 7:20 ला प्रार्थनेला बसायचे, 7:40 ला संपायची प्रार्थना, एकही मिनिट मागे पुढे असं होत नसे, आणि 7:40 ला बरोबर संजीवनी गाथेतला एक अभंग म्हणायचे ते, सुरेख गायचे एक अभंग आणि मग प्रार्थना संपायची, आणि 99% वेळा मी आणि अप्पा दोघेच जण असायचो, मी समोर बसायचो अभ्यासाला आणि अप्पा समोर पलंगावरती बसायचे। माझ्या आठवणीत 63 सालापर्यंत, 63 ला त्यांना जरास बरं नाही झालं, पण 63 सालापर्यंत अप्पा आपला साखरेचं पोतं असतं ना, तो गोंडपाट असतो तो सोडवून घेतलेला असायचा आणि त्याच्यावरतीच झोपायचे, गादीवरती झोपत नसत ते गोंडपाटावरती झोपायचे, आणि त्याच्यावरती एक मृगाजीन होतं, त्यांचं आवडीचं एक मृगाजीन होतं ते घातलेलं असायचं उशाजी, आणि उसं कधी घेतलं नाही म्हणजे उशी कधी स्वामीने घेतली नाही, ते असे ताट झोपायचं, आणि सतत सोहमचं स्वर तो सतत येत असायचं 24 तास केव्हाही बघितलं तरी आपांचा आपण घेतो तसा श्वास कधी आम्ही ऐकला नाही, सतत सोहम सोहम साधण्यात असायचे। आणखीन कुठची समजा, स्वामी स्वतःबद्दल बरेच वेळेला मी लहान असल्यामुळे माझ्याशी बोलायचे, तर एकदा असे एक गृहस्थ आले आणि त्यांनी 5 रुपये दिले आणि मला म्हणाले की ह्या स्वामींना दे, मी अप्पांना ते 5 रुपये नेऊन दिले, तर ते म्हटलं की अप्पा त्यांनी 5 रुपये दिले, दाते नावाचे ग्रस्त होते, अप्पा म्हटले यांनी 5 रुपये दिले, की त्यांनी 1.5 लाख रुपयाचा एक दावा जिंकला म्हणून म्हणाले मला त्याने 5 रुपये आणून दिले तर माझ्या तोंडून सहज असं बाहेर पडलं की आप्पा किती स्वार्थी आहे हा मनुष्य. तर आपण अरे नाही तसं नाही, खरा स्वार्थी मी आहे, कारण स्वतःचा अर्थ फक्त मीच जाणतो, बाकी कोणाकडे असं बोलता बोलता ते आपल्याविषयी सांगून जायचे. खूप गमतीशीर आपण सारखे विनोद करत असायचे, असे कधी हसत खेळत वातावरण असायचं. आणि 63 ला आजार झाल्यानंतर मग आमच्या भाऊनी त्यांची खोली थोडीशी वाढवली आणि मागे एक मोहरी करून घेतली. त्या मोहरीमध्ये तिथे आम्ही आंघोळ घालायचो, त्यांना दररोज घेऊन जायचो. आपण कधी आधार लागला नाही, हे जे लोक सांगतात बऱ्याच वेळा की त्यांना इतके अशक्त होते की त्यांना धरून वगैरे की आधाराने असं, मी बोलू का चालेल ना, तर आधार कधीच लागला नाही. आम्ही जवळ असायचो आप्पांच्या, आप्पांना स्पर्श करत होतो की नव्हतो, पण आप्पांना असं बसवायला किंवा धरून चालायला असं काही लागायचं नाही, त्यांच्या जवळ राहायचं, म्हणजे कधी तोल जाऊन पडू नये म्हणून. तर 63 गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा 63 पर्यंत आप्पा चांगले चालायचे, इकडे तिकडे सगळीकडे फिरायचे, घरात जेवायला यायचे वगैरे. तर 12 जून 1963 त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे 6:30 ज्या खोलीत गेलो तर आप्पा म्हणाले की अरे मला जर बरं नाहीये, आज सकाळीच घशात थोडं रक्त पडलंय, तर तू आज शाळेत जाऊ नकोस, इथेच थांब. तेव्हा मी मॅट्रिकच्या म्हणजे तेव्हा मॅट्रिक होती, म्हणजे 11वी मॅट्रिक होती, 10वी मॅट्रिक नव्हती. त्यामुळे पहिलाच दिवस होता शाळेचा आणि नको म्हणाले. नंतर मग म्हणाले सगळेच बाबा देसाई आले, भाऊ तेव्हा पुण्यात होते, आणि देवळेकर शेठ, मालवणकर, मिराशी सगळ्यांना बोलून घेतलं, ते आले सगळेजण. आणि स्वामींनी त्या सगळ्या, मी लहान असल्यामुळे सगळ्या जणांना सांगितलं होतं की आता माझी जायची तयारी करा. आप्पा काही उठून बसतच नव्हते, झोपूनच होते. आणि मग हे सगळेजण येऊन असे बाहेर बोलत होते की आता काय करावं पुढे वगैरे. तेवढ्यात मला आत एकट्यालाच आपण बोलावलं, म्हणजे मी आत होतो खोलीत होतो, मला म्हणाले की जरा उठून बसायचंय, पण बसता येत नाही मला, तर मला तू स्पर्श कर. तर म्हटलं स्पर्श म्हणजे काय करू, तर म्हणाले की एक चमचा आण. म्हणून स्टीलचा चमचा आणला आणि स्टीलच्या चमच्याने त्यांच्या हातावरती मी स्पर्श लावला असा. तर म्हणाले त्यातनं काही होत नाहीये. म्हणाले की चांदी मध्ये करंट जास्ती लवकर पास होतो, म्हणून म्हणाले चांदीची पळी आण. म्हणून देवघरातनं पळी घेऊन आलो, पळी लावली तरी करंट पास होईना. मग म्हणाले तू स्पर्शच कर. म्हणून मग मी हात लावलो, त्यामुळे हा आता बरं वाटतंय. हात लावल्यानंतर ते उठून बसू शकले, मी नुसता हाताचा स्पर्श केला आणि ते उठून बसू शकले. मग थोडा वेळ बसल्यानंतर ते असं म्हणाले की आता हा सततच स्पर्श करून राहावं लागणार. त्यामुळे 63 12 74 पर्यंत स्वामींना सतत कोणाचा तरी स्पर्श असायचा. तेव्हा मी त्यांना विचारलं की आप्पा हा स्पर्श का लागतोय आपल्याला, ही तुकारामाची अवस्था आहे का? तर ते म्हणाले की हो तशीच आहे तुकारामाची अवस्था. म्हणजे त्यांनी असं मला सांगितलं होतं की तुकारामाची शेवटची अवस्था अशी झाली की तू 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 सोहम मधला 6 इतका प्रगल्भ झाला, इतका त्यांच्या अणुरेणूमध्ये त्यांच्या प्रत्येक पेशीमध्ये तो इतका तू 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 राहिला असं. आणि देवत्व एवढं झालं की ते प्रत्येक पेशी प्रत्येक कण हा म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश अशा पंचमहाभूतांचं जे शरीर बनलेलं असं त्याच्या त्याच्यात विलीन झाला. म्हणून तुकाराम बाबा दिसेनासे झाले. तुकाराम बाबा तो 6 इतके विलीन झाले की ते त्यांचा देह राहिला नाही शिल्लक. तर म्हटलं आप्पा अशी ही अवस्था तुमची अशी आहे का? तर म्हणाले हो तशीच आहे, पण आता आपल्याला अजून पुढे जायचंय. आपण तेव्हा मला तेव्हा काहीच समजलं नव्हतं की अजून पुढे जायचं म्हणजे काय आणि ही अवस्था म्हणजे असे जे म्हणजे जर स्पर्श लावला नसता तर तेही पंचत्वात विलीन झाले असते, आपल्याला दिसले नसते, त्यांचा देह राहिला नसता अशी मी एक कल्पना करून घेतली. नंतर जेव्हा 74 साली स्वामी निज धामी चालले लिहिलं अप्पाने, तर त्यात त्याने लिहिलं आहे स्वभावे साक्षित्वही संपले. ते साक्षित्व राहतं जे शेवटी तेही संपायचं होतं त्यांना, म्हणजे अणुरेणूत विलीन होणं ही त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे साक्षित्वही न राहणं तीही त्यांना उपभोगायची होती हे मग मला नंतर लक्षात आलं. पण अशी ती अवस्था त्यानंतर 12 वर्ष ते त्या अवस्थेत होते की सतत त्यांना असा स्पर्श लावायला लागायचा. आणि तुम्हाला गंमत सांगतो अशी की त्यांची स्किन इतकी नाजूक होती की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, म्हणजे आपल्या कल्पनेच्या कितीतरी पट नाजूक होती, म्हणजे नवीन जन्मलेला अर्भक असतो त्याच्याही पेक्षा नाजूक होती. अशी आम्ही ज्या त्यांना असं जर साधारण 5-1 मिनिटं जर बोट लावलं तरी तिथे काळं निळ व्हायचं सगळं, आपल्या आपल्या मनातल्या किंवा आपल्या शरीरातले जे काही आपले वाईट हे असतं म्हणजे त्याने त्यांची स्किन काळी निळी व्हायची. म्हणून मग आम्ही काय करायचो, आम्ही पहिल्यांदा रुमाल ठेवला, आपल्या जवळ जो रुमाल असतो तो रुमाल ठेवला, तो रुमाल ठेवल्यानंतर तो रुमाल जड व्हायला लागला त्यानं हातावरती, म्हणजे जसं साखरेचं पोतळं आपण उचललं की आपल्याला जड होतो तसं तो रुमाल जड व्हायला लागला. म्हणून मग आम्ही मलमलचे एवढे छोटे छोटे रुमाल तयार करून घेतले होते आणि तो रुमाल आम्ही त्यांच्या इथे जर हात लावायचा इथे इथे हात ठेवायचा असेल तर इथे असे तो ठेवायचो आणि मग त्याच्यावरती बोट लावायचं. ते बोट लावायचं म्हणजे स्पर्श केला न केला झाला पण तो सतत मात्र त्यांना 12 वर्ष स्पर्श लागला होता शेवटचे एवढ खरं. अजून त्याचं कोडं उलगडलं नाही मला, मी स्वामीजींना विचारणार होते की त्याचं उत्तर काय आहे. कारण असा स्पर्श लावल्याशिवाय ते राहूच शकले नाही देहामध्ये, इतकी अवस्था स्वामींची होती. खूप आठवणी आहेत स्वामींच्या. आणखीन आणखीन कुठची आठवण सांगू तुम्हाला. हा अशा त्या आम्ही आंघोळ घालायचो ना अप्पाना, तर मी कराडला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायला चाललो होतो. आता अप्पांच्या पासून मी लांब जाणार होतो म्हणून मी काय केलं, एक छोटासा अप्पांचा फोटो घेतला आणि त्याचं एक सोन्यामध्ये असं त्याचं हे तयार करून घेतला. हे 67 साली आणि मग गळ्यात घातला होता आणि आंघोळीच्या वेळेला अप्पा खाली बसलेले आणि पाणी घालायला आपण वागतो ना तसं तो पुढे आला. तर पुढे आल्यानंतर अप्पा म्हणाले अरे अरे गळ्यात काय आहे तुझ्या, तर मी आपलं चेष्टा म्हणून मी म्हटलं अप्पा तुम्हीच, तर चेचे असं नाही सांगायचं, कोणी विचारलं तर सांगायचं अप्पा म्हणजे माझ्या गळ्यातला ताई ते असं सारखी चेष्टा मस्करी करत असायचे, खूप गमती करायचे. एकदा तर आम्ही असे गप्पा मारत बसलो होतो ओटीवरती, ते आमच्या मागच्या पडवीमध्ये एक कुत्रं आलं होतं आणि ते दारावरती रुषा देऊन दारात आत यायचा प्रयत्न करत होत. मला म्हणाले तुझं बघ मागच्या दाराने कोणीतरी पाहुणा येतोय त्याला हाकलून ये जा असे खूप म्हणजे सतत हसत खेळत वातावरण असायचं स्वामींच्या जवळ. स्वामी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, अभंग ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा देखील मी त्यांच्या जवळ होतो. त्यानंतर अनेक लोक त्यांच्याकडे येत असत, अनेक म्हणजे दत्तवान पोद्दार आले त्या दिवशीही मी होतो. दत्तवान पोद्दार आले त्यावेळेची एक गमतीशीर आठवण तुम्हाला सांगतो. दत्तवान पोद्दार आले पावसला, रत्नागिरी कॉलेजमध्ये त्यांचा काही कार्यक्रम होता म्हणून पावसला आले. ते स्वामींना त्यांची म्हणजे किती प्रत्येकाचं किती ते विचार करायचे की त्यांना स्वामींना माहिती असायचं की सकाळच्या वेळेला यांना टॉयलेटला जायला लागणार म्हणून आमचे संडास तेव्हा आमच्या घरापासून आपला जो आश्रम आहे ना म्हणजे आमच्या घराच्या समोर जो आश्रम आहे तिथे होते संडास. तर तिथपर्यंत जायला लागायचं. म्हणून त्यांनी एका बादलीमध्ये पाणी आणि एक त्या तांब्या असायचा, ठमरेल नव्हते ना, तर तांब्या तिथे नेऊन ठेवायला सांगितलं होता की पोतदार आले की एखाद्या त्यांना जायला लागेल तर तिथे आपण ठेवून देऊया म्हणून. तर तसं ते आले आणि आमच्या अंगणात त्यांनी नमस्कार घातला. तर नमस्कार घातल्यावर भाऊ आमचे दारात उभे होते, तर भाऊना काय वाटलं की ह्यांनी ओळखलं नाही बहुते आणि बाहेर अंगणातच हे काय नमस्कार घालतायत. म्हणून भाऊ म्हणाले नाही नाही आत बसलेत स्वामी. तर म्हणाला मला माहिती आहे स्वामी आत बसलेत ते, पण ह्या घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी स्वरूपानंद राहतात त्या घराची परमिशन घेतो, त्याला नमस्कार करतो घराला आणि मग मी आत येतो. म्हणून मी म्हणाले घराला नमस्कार करतोय की ज्या घरामध्ये स्वामी राहत होते त्या घरात. आणि मग आत आले स्वामींशी खूप वेळ बोलले. या दत्तवाम वामन पोतदारांकडे स्वामी क्लार्क म्हणून काम करत होते. त्या स्वामींविषयी त्यांनी असे उद्गार काढणं म्हणजे कठीण. आमच्या आजोबांनी त्यांना आणले 1935 साली फेब्रुवारीमध्ये स्वामी स्वरूपानंद पावसला आमच्या घरी. आता आमच्या घरी असं आम्ही म्हणतो पण तेही किती चुकीचं असतं बघा. आमचा जन्म माझा जन्म झाला 47 साली, स्वामी आले 35 साली, म्हणजे त्यांच्या घरात आम्ही आलो खरं सांगायचं तर. आपलं वाढलं परिचित आहे म्हणून आमचं घर म्हणायचं, पण ते स्वामींचंच घर होत. स्वामींच्याच घरात आम्ही राहिलो वाढलो. तेव्हापासून खूप आठवण आहेत. दर स्वामींचे आई वडील घरीच राहायचे. आई जाईपर्यंत स्वामी महिन्यात वर्षातनं एक महिना घरी जाऊन राहायचे. मग ते घरी गेले की आम्हाला वाटायचं की आपलं सगळंच संपलं, आपल्या घरात काहीच नाही. म्हणून आम्ही दररोज स्वामी अप्पांच्या इथे जाऊन तिथे थांबायचो. आणि शाळेतनं देखील मी घरी जेवायला नाही येतं, अप्पांच्या घरीच जाऊन तिथेच जेवायचो. तर तिथे आजी म्हणजे स्वामींची आई तिथे आम्हाला द्यायची सगळं खायला वगैरे. शेवटपर्यंत स्वामी पण एक महिना तरी राहत असत तिथे जाऊन. कोगजे मास्टर असेपर्यंत तरी राहत होते. कोगजे म्हणून एक होते स्वामींकडे राहणारे घरामध्ये. त्यांची गंमत अशी होती की स्वामींच्या घराच्या आपांच्या घराच्या अगदी जवळ एक आवळ्याचं झाड आहे. आता तुम्ही पावसला बरे लोक गेलेले असतील असं मला वाटतं बऱ्यापैकी. तर ते आवळ्याचं जे झाड आहे ना ते आम्हाला त्यावेळेला लांब वाटायचं आपांच्या घरात तिथनं. तर ते घर छोटं होतं, भाऊने वाढवलं ते नंतर पुढे. तर त्या आवळ्याच्या झाडाखाली आवळी भोजन घालायची आईची इच्छा होती. तर आप्पांनी आईला असं वचन दिलं होतं की ह्या आवळ्याच्या झाडाखाली अनेक आवळी भोजन होतील. आणि ते आता चालू आहे तिथे. त्यांचा शब्द म्हणजे स्वामींचा शब्द म्हणजे असा जसा काळ्या दगडावरची रेघ असल्यासारखं ते बरोबर तसंच्या तसं व्हायचं. आता मी आज सकाळी स्वामीजींच्या घरी आलो होतो तेव्हा तिथे बोलता बोलता माझ्यावरती पण आप्पांचं फार प्रेम होत. मॅट्रिकला मी ज्या परीक्षा आम्हाला रत्नागिरीला द्यायला लागायचं, पावसात केंद्र नव्हतं, तर मी ज्या चाललो त्या पलंगाखालची एक वही काढली, माझीच वही खालची काढायला सांगितली. ती काढली आणि त्याच्या 6 प्रश्नांवरती असे स्टार्स केले आणि म्हणाले संस्कृतची, आणि म्हणाले की हे वाचून संस्कृतच्या पेपरला जा. आणि तुम्हाला सांगतो तेच 6 प्रश्न आलेले होते. एकही प्रश्न दुसरा आला नाही, तेच 6 बरोबर आले होते. असं ते खूप मजा करायचे आमच्या असं. नाही ते ती ही एक गमतीशीरच गोष्ट आहे. मला अजून त्याचं उत्तर समजलं नाहीये, पण मला आम्ही जेव्हा संस्कृतचा पेपर दिला आणि मला इतकं राहवलं नाही की मी रत्नागिरी लगेच पावसला आलो आणि आप्पांना दाखवला. आप्पा हा बघा हे तुम्ही सांगितले, हे असे सगळे प्रश्न आले आणि तुम्ही सांगितलं ते तसाच्या तसा अर्थ लिहिलाय. तर म्हणाले की कापायलाच लागते म्हणून एखादा मार्क कापतील, पण म्हणाले 99 तरी मिळायला पाहिजे तुला. आणि मला 87 मार्क मिळाले. तर मी आप्पांच्याकडे गेलो, म्हटलं आप्पा हे कसं असं झालं? तर म्हणाले की त्यावेळेची गंमत आहे, म्हणजे स्वामींचं कसं होतं विचार करायची पद्धत मला. ते म्हणाले की अरे मी जेव्हा मॅट्रिकला होतो तेव्हा मला शंकर शेठ स्कॉलर यायचं होतं, म्हणून मी ड्रॉप घेणार होतो. आणि मी ड्रॉप घेऊ नये म्हणून त्यांचे बंधू आणि वडिलांनी त्यांना सांगितलं की तसं काही करायचं नाही आलं तरी चालेल. त्याची इच्छा समजायची, तू शंकर शेठ स्कॉलर येणार नाहीस, तू आपला परीक्षा दे आणि पास हो. त्याप्रमाणे म्हणाले की मी शंकर शेठ स्कॉलर आलो नाही तर माझा शिष्यही येणार नाही, म्हणाले शंकर शेठ स्कॉलर असं त्यांनी. अशी त्याची इच्छा आहे म्हणाले, म्हणून तुला मार्क कमी पडले पण तू उत्तम लिहिला होता.
तुम्हाला गणितही त्यांनी शिकवलं,
त्यात सगळे मिळाले पण शंकर शेठ स्कॉलर नाही आले.
गणितात 100 पैकी
100 200
अभ्यास कसा घ्यायचा?
हा, अभ्यासाची पद्धत त्यांची अशी होती की अगदी तुम्हाला सांगतो, पहिला लहान श्री गणेशापासून त्यांनी मला शिकवलं. आमचं कसं होतं, भाऊंची म्हणजे मी भाऊंचा 5 नंबरचा मुलगा, भाऊंची पहिली 4 मुलं ही सांगलीला शिकायला राहायला होती आजीजवळ, आजी एकटी असल्यामुळे. मग माझ्या वेळेला मी ज्या 3-4 वर्षाचा झालो त्या सगळेजण म्हणजे ह्याला पण आता तिकडे ठेवूया, तर आपण म्हणायला नको ह्याला मी माझ्याजवळ ठेवतो, मी ह्याला शिकवेन. म्हणून मग आपणही मला शिकवलं, अगदी श्री गणेशापासून शिकवायला सुरुवात केली. त्यांनी बसायची पद्धत मांडी खुरमांडी कशी घालायची, कसं लिहायचं, कसं बोरू हातात धरायचा, कसं पेन हातात धरायचं, इथपासून सगळं शिकवत असत. आणि दररोजचा अभ्यास ठरलेला असायचा की हा एवढा करायचा. आता जर तुम्ही कधी पावसलं स्वामींच्या खोलीत गेलात तर डावीकडे जे टेबल आहे ते माझ्याकरता केलेलं आहे, आणि ती जी खुर्ची आहे तिथे ती माझ्याकरता केलेली, आप्पांनी स्वतः करून घेतली सुताराकडनं खुर्ची आणि टेबल. आणि तिथे टेबल खुर्चीवरती नंतर मग बसायला लागलो 63 नंतर. पण त्याच्या अगोदर म्हणजे आम्ही आप्पांच्या पलंगाच्या मागच्या बाजूला तिथे खाली बसायचो दोघही अभ्यास करायला. पण ठरलेलं असायचं की आज मराठीचा एक धडा घ्यायचा, हिंदी थोडस, इंग्लिश देखील आप्पा शिकवायचे, सगळे विषय मला शिकवायचे ते. आणि प्रत्येकाचं ठरलेलं असायचं. आणि संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला देखील मी काय करायचं, आप्पा जेव्हा प्रार्थना करायचे तेव्हा मी काय करायचं हेही त्यांनी ठरवून दिलेलं असायचं. तेवढाच अभ्यास करायचा. आणि प्रत्येक अभ्यास झाला की दुसऱ्या दिवशी त्याच किती येतोय याची टेस्ट घ्यायचे, असं ते सगळं असे असायचं. आपण जी पद्धत संस्कृत शिकवताना किंवा सुभाषित शिकवताना पाठांतर करायची पद्धत अशी त्यांच्या अगदी अचूक ठरलेल्या आहेत पद्धती अशा. म्हणजे संस्कृत श्लोक जरी घेतला तरी त्याचे 4 भाग करायचे. पहिला भाग 3 वेळा म्हणायचा, मग दुसरा भाग 3 वेळा म्हणायचा, मग पहिला आणि दुसरा भाग मिळून 3 वेळा म्हणायचा, मग तिसरा भाग 3 वेळा म्हणायचा, चौथा भाग 3 वेळा म्हणायचा, आणि मग तिसरा चौथा भाग 3 वेळा म्हणायचा, आणि मग अख्खा श्लोक 3 वेळा म्हणायचा. म्हणजे मग म्हणायचं की पाठ झाला तो. अशी ती पद्धतच त्यांनी घालून दिलेली असायची. आपण नेहमी म्हणायचंय की आपण म्हणतो आणि लिहितो तर एकदा लिहिलं की 6 वेळा म्हणण्यासारखं आहे. म्हणून आमच्या 60 सालाच्या दरम्यान 60 का 61 साली अष्टग्रही झाली होती, तर आमच्या कोकणामध्ये सगळे लोक घाबरले होते अष्टग्रही अष्टग्रही असं काहीतरी. म्हणून ते सगळे गावभर असं रामकृष्ण हरी जप करत असत. आप्पा मला म्हणायला लागले की तू जप म्हणण्यापेक्षा लिही, एकदा लिहिलास की 6 वेळा म्हणण्यासारखं आहे. म्हणून माझ्या वयाच्या वया माझ्या आहेत तिथे आपणच्या खोलीत आत्ता देखील बघितले तर 22 वया आहेत माझ्या अशा ओम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लिहिलेल्या. तर मग मला नंतर कंटाळा यायला लागला. तेव्हा मी लहान होतो, तसा 13-14 वर्षाचा होतो. तर ते रामकृष्ण हरी रामकृष्ण लिहायचा कंटाळा आला. मग असे 2-3 महिने झाल्यानंतर, 4-6 महिने झाल्यानंतर मला पप्पा म्हणाले की आता असं कर ना, तू आता लिहूच नकोस, कंटाळा येतोय तर तू माझं नाव घे. पप्पा तुमचं नाव मी घेऊ? तर हो, तू माझंच नाव घे, तू आता रामकृष्ण हरी म्हणूच नकोस. की असं कसं अप्पा, अप्पा तुम्ही देवाचं नाव घेता आणि मला तुमचं नाव घ्यायला सांगताय? हो अरे, तू माझंच नाव घेत, यापुढे कधीही म्हणाले माझंच नाव घ्यायचं तू. ठीक आहे. मग एक दिवस म्हणाले की तुला का सांगतोय तर तू गंमत सांगतो. आमचे त्यांना स्वामींची गुरुभक्ती सारखी गुरुभक्ती आयुष्यात मी कोणाची बघितली नाही. स्वामी प्रत्येक गोष्ट सांगताना बाबांचा रेफरन्स देऊनच सांगायचे. बाबा म्हणजे त्यांचे गुरु, बाबा मलाच वैद्य. कारण की बाबा आमचे बाबा म्हणायचे की देवापेक्षा देखील गुरु श्रेष्ठ असतो. म्हटलं असं कसं अप्पा? तर की अरे, परमेश्वर हा एवढा मोठा बनी आहे, असं बाबा म्हणायचे की परमेश्वर एवढा उत्कृष्ट बनी आहे की तो असा तराजू घेऊन बसतो, जितकी भक्ती तेवढी प्राप्ती. त्यात म्हणाले एक तसूभर कमी जास्त देत नाही, इकडे जेवढी भक्ती कराल तेवढंच तिकडे मिळेल. पण म्हणाले गुरु काय करतो? गुरु म्हणतो बाबू माझा आहे, देवा माझ्या बँक बॅलन्स मधलं तिकडे दे आणि त्याला दे बघू जास्ती. पण देव देऊ शकत नाही, कारण तू उत्कृष्ट बनी आहे, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. पण गुरु सांगू शकतो की त्याने जरी भक्ती कमी केली तरी माझा आहे, तर माझ्यातली त्याला वापर आणि त्याला दे. तर गुरु देईल ते देवही देऊ शकणार नाही. म्हणून गुरु भक्ती श्रेष्ठ. तर तू माझंच नाव घेतलं म्हणजे मी तुला जास्ती देईन. मी स्वामींचं नाव घेतो, मी जप करतो स्वामींच्या नावाचा.
म्हणजे कोणता करता?
हा, श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद आहे ना, असं दररोज आणि सारखा तोच करतो, बाकी दुसरं काय करत नाही. पण त्याने त्यावेळेला सांगितलं होतं की माझा जप करता. तसे ते बाबांच्या इत जसं आता मी स्वामींच्या आठवणी सांगताना आपल्याला वेळेचं की काळाचं बंधन राहत नाही किंवा खूप मजा वाटते, गंमत वाटते, आनंद होतो. तसं स्वामी जेव्हा बाबांच्या आठवणी सांगायचे ना, ते इतके रमून जायचे, इतके रमून जायचे, जसं काही ते बाबाच झालेले असायचे. ते बाबांचे इतके आठवणी सांगायचे, खूप तुम्हाला सांगतो की सतत बाबा 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 बाबा, बस त्यांच्यासारखी गुरुभक्ती. ते असं गुलाबाचं फुल त्यांना आवडायचं, गावठी गुलाबाचं. आम्ही लावले होते गुलाब, तर आम्ही आणून द्यायचो आप्पांना की आप्पाने ते वास घ्यायचा असा. बाबांना हा गुलाब खूप आवडायचा, म्हणजे तो वास आप्पांचं बाबांपर्यंत जायचा. काही झालं की बाबांना हे आवडायचं, बाबांना ते आवडायचं. बाबांनाही बाबा महाराज वैद्य हे हस्तलिखित ज्ञानेश्वरी वाचायचे, ती त्यांची जीर्ण झाली होती. तर स्वामींनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली, ती आहे आता स्वरूप ज्ञानेश्वरी, स्वतः ज्ञानेश्वरी लिहून त्यांना अर्पण केली आणि हस्तलिखित, आणि मग बाबा ती वाचायला लागले. असं त्यांना सारखं बाबा बाबा म्हणजे इतकं प्रत्येक गोष्टीत बाबा म्हणायचे की खरा गुरु प्राप्त परिस्थितीत बदल घडवत नसतो, ती सुखात भोगायची कला शिकवतो. जी परिस्थिती आहे ती कशी सुखात भोगायची, कारण शेवटी काय आपला एम काय असतो, तर आनंद, आनंद मिळवणं हा एम आहे. तर गुरु आपल्याला शिकवतो कसा आनंद मिळवायचा, त्याची गुरु किल्ली देतो आपल्याला. असं सारखं बाबांचं सांगत बसायचं. आणि ते सांगायचं की बाबा म्हणायचे की सगळी जनावर असतात, 84 लक्ष योनी आहेत, त्यातलीच एक माणूस ही पण योनी आहे. मग माणूस हा वेगळा का? तर देवाने बघितलं की इतक्या 84 लक्ष झाल्या पण कोणालाही बुद्धी नाही, म्हणून माणसाला बुद्धी दिली. त्या बुद्धी कशा करता दिली? तर ज्ञ ज्ञान ज्ञान प्राप्ति करता। ज्ञान म्हणजे काय? तर ईश्वराचं ज्ञान। ईश्वर म्हणजे कोण? सहा कोण आहे त्याची ओळख पटण। आणि ते कोण पटवून देतं? तर गुरु देतो। म्हणून गुरुभक्ती ही श्रेष्ठ आहे। ज्ञानापेक्षा देखील गुरुभक्ती श्रेष्ठ आहे। गुरुभक्तीतनं गुरुची एकदा कृपा झाली की ज्ञान व्हायला वेळच लागत नाही। काही कळत आपलं नकळत ज्ञान झालेलं असतं असं आपा म्हणजे बाबांच्या आठवणी सांगतात। बाबा म्हणायचे की ज्ञानदेवांच्या बद्दल बाबा म्हणायचे की ज्ञ याचा एकच अर्थ असू शकतो। ज्ञ म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे ज्ञानदेव, याला दुसरा अर्थ नाही। आपल्याला असं वाटतं की आपल्याला सायन्सचं ज्ञान आहे, मला हॉटेल चालवायचं ज्ञान आहे, तर ज्ञान याला तसं ज्ञान ते खरं नाही। ज्ञान म्हणजे ईश्वर कोण हे ओळखणं हे ज्ञान, आणि ते फक्त ज्ञान देव। म्हणून ज्ञान याचा अर्थ, ज्ञान हा शब्द बाकीच्या ह्याला वापरत नसत बाबा। ज्ञान म्हणजे फक्त ईश्वर प्राप्ती एवढंच ज्ञान। असं खूप आठवणी सांगायचं आपण बाबांच्या पण।
तुम्हाला माझ्या असं लक्षात आलं,
मला बोलता येत नाही,
सुरुवातीला एक समुदायाच्या समोर बोलण्याची तशी फारशी सवय नाही असं तुम्ही म्हणाला।
एकदाही कधी
घेऊन अनेक आठवणींपैकी ही सांगू की ती सांगू का काय असा, पण एकदा तुम्हाला ओप प्राप्त झाला आणि आपला वेळ संपला असं झालं। पण मी परत बोलवीन,
येईन पण मी तयारी करून येईन त्या
मला नेहमी एक एक मराठीतलं लहान मुलांचं गाणं आहे खरं, धाकटी बहीण मोठ्या बहिणीला विचारते आहे ती कशी होती ग माझी आई, तिने पाहिलं नसावं। तसं आम्ही स्वरूपानंदांना पाहिलेलं नाही। आणि ती बहीण सांगते की अशी होती आपली आई असं एक गाणं आहे। इथं या केंद्रामध्ये स्वामी माधवनाथांच्या आठवणी देखील याच्याकरता सांगितल्या जातात की अशी आपली आई होती हे सगळ्यांना समजाव। स्वरूपानंदांच्या आठवणी देखील याच करता सांगितल्या जाव्यात असं मला वाटतं की अशी आपली आई होती हे सगळ्यांना समजाव। तुमच्या तऱ्हेने तयारी करायची नाहीये तुम्हाला बोलायचं म्हणजे, तुमच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर फक्त वेग येण्याची गरज आहे। पुढच्या वेळेला मी काय करीन, पुढच्या वेळेला मी तुम्हाला वेग येण्यासाठी 10 मिनिटं लागतील हे गृहित धरून 40-45 मिनिटं ठेवीन कार्यक्रम असं करीन। मी जेव्हा मध्यंतरी हॉटेल स्वरूप मध्ये एका मुंजीच्या कार्यक्रमानिमित्त गेलो तेव्हा ते आठवणी सांगत होते आणि रडत होते, त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या। आणि स्वरूपानंदांच्या खूप आठवणी त्यांच्यापाशी आहेत असं माझ्या लक्षात आलं। बोलता बोलता ते म्हणाले की अहो मीच त्यांच्या जवळ फार वर्ष होतो, लहानपणापासून आमच्या सगळ्या भावंडांमध्ये माझा आणि त्यांचा फार सहवास झाला, कारण मी पावस मध्येच राहिलो, तेव्हाच मी ठरवलं की तुम्हाला बोलवायचं। सद्भक्त श्रीयुत श्रीकांतराव जोशी, श्रीकांतराव देसाई आपल्या केंद्रामध्ये आले आणि स्वरूपानंदांच्या अतिशय गोड अशा आठवणी, शेवटी शेवटी तर बाबा महाराजांच्या संबंधी स्वरूपानंद बोलत असत, कसे बोलत असत आणि बाबा महाराजांच्या आठवणी सांगत असत हे सांगता सांगता तुमच्याबरोबर आम्ही सगळं विसरून गेलो. आपल्या केंद्राच्या वतीने
स्वामीजी, माझा आप्पा जेव्हा पुण्याला पहिल्यांदा आलो त्या जे बाबा राहत असत त्या घराचा नमस्कार करू नये म्हणून सांगितलं. त्यामुळे मी गेलो होतो तिथे. तिथे आता मोठी बिल्डिंग झाली आहे पण मी त्या घराला जाऊन नमस्कार करून आलो. एवढी गुरुभक्ती होती त्यांची.
तुम्ही परत परत जरूर केंद्रामध्ये या. हे ठिकाण जे आहे हे गुरुभक्तीचंच ठिकाण आहे असं असल्यामुळं मी परत आपल्याला बोलवेन. स्वरूपानंदांच्या आठवणी इतक्या रोचक पद्धतीने आणि सहज हसत खेळत अशा आपण सांगितल्यात. उपचार म्हणून, प्रथा म्हणून, खरं म्हणजे आपल्या आपल्या व्यक्तींच्या बाबत तो दाखवायचा का हा प्रश्न आहे, पण उपचार हा करावाच लागतो म्हणून केवळ आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण श्रीयुत श्रीकांतराव देसाई यांचा आभार मानू आणि मंडळाच्या वतीने त्यांचा एक छोटासा सत्कार करू.
मी पुस्तके घेतो.
पुस्तकच आहे तिथे, दुसरं काही नाहीये. अरे नाही 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 नाही. अर्धा मिनिट शांत डोळे मिटून आपण बसू. हरी 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 स्वामीजी स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक सांगतो की स्वरूपानंदांना त्यांच्या जीवन काळात शेवटची 12 वर्ष जवळपास सतत एक स्पर्श लागत असे आणि तो स्पर्श काय होता हे मी कधीतरी स्वामीजींना विचारणार आहे असं श्रीकांतराव म्हणाले. साधना करता करता आणि सतत मनाचं अमन आणि उन्मन होणं असं जर वारंवार घडू लागलं तर निर्विकल्प समाधीचा काळ वारंवार येत राहतो. त्यांची मुळातच प्रकृती अशक्त होती. एखादा महात्मा त्याच्या जीवन काळामध्ये निर्विकल्प समाधीचा लाभ 3-4 वेळेला घेतो असं सर्वसाधारण वचन आहे. स्वरूपानंदांना तुलनेने तो अधिक वेळेला यायला सुरुवात झाली. रामकृष्ण म्हणत असत की एखाद्या महात्म्याची जर दिवस दोन दिवस याच्यापेक्षा जास्त अशी निर्विकल्प स्थिती राहिली तर त्याचा देह पडेल, त्याचा देह राहण्याची शक्यता नाही. त्या स्थितीमध्ये देह त्याग घडतो. सहजगत्या सतत सोहम स्मरणामुळं त्यांच्या चित्तवृत्ती चिदाकाशामध्ये लीन होत असत आणि लीन होण्याचं जे प्रमाण होतं ते अतिशय उत्कट आणि दीर्घ काळ असं होतं आणि शारीरिक प्रकृती कमकुवत होती. असं असल्यामुळं देहभानावर राहण्यासाठी म्हणून त्यांना आवश्यकता होती बाहेरच्या एखाद्या स्पर्शाची. चांगला ध्यानाला बसलेला असा मनुष्य त्याला बाहेरच्या कोणाचा स्पर्श नको असतो, त्याला स्पर्शच नको असतो, कारण त्याचं ध्यान खाली येतं स्पर्शामुळं. असं होत देह यदृच्छेने जाईल तेव्हा जाईल, फक्त या साधना प्रकारामुळं देह लवकर पडू नये. देह जितका असेल तितका अधिकांच्या कामाला उपयोगी येईल, समाजाच्या कामाला उपयोगी येईल. या कारणाकरता ज्ञानी पुरुषाला देखील देह धारण करण्याची भगवत प्रेरणेने आवश्यकता वाटते. असं असल्यामुळं या स्पर्शामुळं ते वारंवार उन्मनी अवस्थेत जाणं थांबत असे आणि जितके कमी उन्मनी अवस्थेत ते जातील तितके निर्विकल्पात जाण्याची देखील शक्यता तितकी कमी होईल आणि देह जास्त काळपर्यंत टिकून राहील. अशा कारणाकरता, कारण मृत्यू चर्चा चाललेली होती, त्यांनी सांगितलेलंच होतं की मी आमची आता जायची तयारी करायला हवी, त्या स्थितीमध्ये त्यांनी या युक्तीने त्यांचा देह 74 सालापर्यंत टिकून ठेवला. ही अवस्था प्रत्येक महान पुरुषाला किंवा महात्म्याला, प्रत्येक महात्म्याला लाभेल असं नाही जी स्वरूपानंदांना होती ती. कारण इतकी उत्कट समाधी स्थिती वारंवार येणं हे प्रत्येक महात्मा करेल असं नाही. प्रत्येक महात्म्याच्या बाबत ते संभवनीय नाही. अर्थात प्रत्येकाचं जीवन वेगळं, प्रत्येक संतांचं जीवन कार्य वेगळं. असं असल्यामुळं त्यांच्या जीवन कार्याची ही पिक्युलरिटी होती, वैशिष्ट्य होतं असं असं लक्षात येतं. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.